chinimandi.com podcast.
मुंबईत रविवारपर्यंत पाऊस पडण्याचा वेधशाळेचा अंदाज. गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवार ते रविवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं ग्रीन अलर्ट जारी केला आहे. नालासोपारा पूर्व इथं सायंकाळी 1-7 वर्षाचा मुलगा पाणथळ रस्त्यावर मोकळ्या गटारात पडल्याचा संशय आहे. त्याच्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे. मिठी नदी वाहू लागल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे रखडली. चर्चगेट अंधेरी इथंही रेल्वे सेवा खंडित करण्यात आल्या. कुर्ला सायन आणि माटुंगा यांची अवस्था अगदी खराब आहे. दर 30 मिनिटांनी एक रेल्वे धावत आहे. थकलेल्या प्रवाशांना गर्दी असलेल्या स्थानकांवर 2 ते 4 तास थांबावं लागत आहे. तर आधीपासूनच रेल्वेच्या आत असलेले प्रवासी पूरग्रस्त मार्गावर अडकले होते. काही तासांपूर्वी रेल्वे पोलीस किंवा जवळील झोपडवासियांनी त्यांची सुटका केली. विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोघांनी मिठी नदीला जबाबदार धरलं. नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ल्यातील क्रांतीनगरातील 500 रहिवासी आणि अंधेरीमधील मरोलजवळील बामंड्या पाडा येथून 900 अधिक लोकांना अग्निशमन दलाच्या आणि NDRFच्या जवानांनी हलवलं.